ಪ್ರದೋಷ ಪೂರ್ವಾಂಗ ಪೂಜಾ ವಿಘ್ನೇಶ್ವರ ಪೂಜಾ ಶುಕ್ಲಾಂಬರಧರಂ ವಿಷ್ಣುಂ ಶಶಿವರ್ಣಂ ಚತುರ್ಭುಜಂ ಪ್ರಸನ್ನವದನಂ ಧ್ಯಾಯೇತ್ ಸರ್ವವಿಘ್ನ ಉಪಶಾಂತಯೇ ಪ್ರಾಣಾನಾಯಮ್ಯ ಮಮೋಪಾತ್ ಸಮಸ್ತ ದುರಿದಕ್ಷಯದ್ವಾರ ಶ್ರೀ ಪರಮೇಶ್ವರ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ ಕರಿಷ್ಯಮಾನಸ್ಯ ಕರ್ಮಣಃ ನಿರ್ವಿಘ್ನೇನ ಪರಿಸಮಾಪ್ತ್ಯರ್ಥಂ ಆದೌ ಮಹಾಗಣಪತಿ ಪೂಜಾಂ ಕರಿಷ್ಯೇ ಅಪಉಪಸ್ಪೃಶ್ಯ ವಂದೇ ಮಹಾಗಣಪತಿಂ ಮದನಾರಿಸೂನುಂ ವಾಮೋರು ಸಂಸ್ಥವಣಿತಾ ಭುಜವೇಷ್ಟಿತಾಂಗಂ ವಲ್ಲೀಶಪೂರ್ವಜಮಭೀಷ್ಟದಲಾಶ್ರಿತಾನಾಂ ವಾಣೀಪತಿ ಪ್ರಮುಖ ದೇವ ಗಣಾರ್ಚಿತಾಂಘ್ರಿಂ ಅಸ್ಮಿನ್ ಹರಿದ್ರಾಬಿಂಬೇ ಸುಮುಖಂ ವಿಘ್ನೇಶ್ವರಂ ಧ್ಯಾಯಾಮಿ ಆವಾಹಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಆಸನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಪಾದಯೋಃ ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಹಸ್ತಯೋಃ ಅರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಮುಖೇ ಆಚಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಸ್ನಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಸ್ನಾನಾನಂತರಂ ಆಚಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ವಸ್ತ್ರಾರ್ಥಂ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಗಂಧಾನ್ ಧಾರಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಹರಿದ್ರಾ ಕುಂಕುಮಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಪುಷ್ಪಮಾಲಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಪುಷ್ಪೈಃ ಪೂಜಯಾಮಿ ಓಂ ಸುಮುಖಾಯ ನಮಃ ಓಂ ಏಕದಂತಾಯ ನಮಃ ಓಂ ಕಪಿಲಾಯ ನಮಃ ಓಂ ಗಜಕರ್ಣಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಲಂಬೋದರಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿಕಟಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿಘ್ನರಾಜಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿನಾಯಕಾಯ ನಮಃ ಓಂ ಧೂಮಕೇತವೇ ನಮಃ ಓಂ ಗಣಾಧ್ಯಕ್ಷಾಯ ನಮಃ ಓಂ ಫಾಲಚಂದ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಗಜಾನನಾಯ ನಮಃ ಓಂ ವಕ್ರತುಂಡಾಯ ನಮಃ ಓಂ ಶೂರ್ಪಕರ್ಣಾಯ ನಮಃ ಓಂ ಹೇರಂಬಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ಕಂದಪೂರ್ವಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಹರಿದ್ರಾಗಣಪತಯೇ ನಮಃ ನಾನಾವಿಧ ಪರಿಮಳ ಪತ್ರಪುಷ್ಪಾಣಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಧೂಪಮಾಘ್ರಾಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ದೀಪಂ ದರ್ಶಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ನೈವೇದ್ಯಂ ನಿವೇದಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ನಿವೇದನಾನಂತರಂ ಆಚಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ತಾಂಬೂಲಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಕರ್ಪೂರನೀರಾಜನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಮಂತ್ರಪುಷ್ಪಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಸ್ವರ್ಣಪುಷ್ಪಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ
ಪ್ರದೋಷ ಪೂಜಾ ಸಂಕಲ್ಪಃ ಶುಕ್ಲಾಂಬರಧರಂ ವಿಷ್ಣುಂ ಶಶಿವರ್ಣಂ ಚತುರ್ಭುಜಂ ಪ್ರಸನ್ನವದನಂ ಧ್ಯಾಯೇತ್ ಸರ್ವವಿಘ್ನ ಉಪಶಾಂತಯೇ ಪ್ರಾಣಾನಾಯಮ್ಯ ಮಮೋಪಾತ್ ಸಮಸ್ತ ದುರಿದಕ್ಷಯದ್ವಾರ ಶ್ರೀ ಪರಮೇಶ್ವರ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ ಶುಭೇ ಶೋಭನೇ ಮುಹೂರ್ತೇ ಆದ್ಯ ಬ್ರಹ್ಮಣಃ ದ್ವಿತೀಯ ಪರಾರ್ಧೇ ಶ್ವೇತವರಾಹ ಕಲ್ಪೇ ವೈವಸ್ವತಮನ್ವಂತರೇ ಅಷ್ಟಾವಿಂಶತಿತಮೇ ಕಲಿಯುಗೇ ಪ್ರಥಮೇ ಪಾದೇ ಜಂಬೂದ್ವೀಪೇ ಭಾರತವರ್ಷೇ ವರದಃ ಖಂಡೇ ಮೇರೋಃ ದಕ್ಷಿಣೇ ಪಾರ್ಶ್ವೇ ಶಕಾಬ್ದೇ ಅಸ್ಮಿನ್ ವರ್ತಮಾನೇ ವ್ಯಾವಹಾರಿಕೇ ಪ್ರಭವಾದಿ ಷಷ್ಟಿ ಸಂವತ್ಸರಾಣಾಂ ಮಧ್ಯೇ
नाम संवत्सरे अयने ऋतौ मासे पक्षे त्रयोदश्याम् शुभतिथौ वासरयुक्तायाम् नक्षत्रयुक्तायाम् शुभयोग शुभकरण एवं गुण विशेषेण विशिष्टायाम् त्रयोदश्याम् शुभतिथौ प्रदोषकाले ममोपात्त समस्त दुरितक्षयद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थम् सर्वपाप अपनोदनार्थम् पुत्र पौत्र नप्तृदर्शनद्वारा आचन्द्रार्कम् वंशाभिवृद्ध्यर्थम् वेदोक्त दीर्घायुः अभिवृद्ध्यर्थम् अपमृत्यु दुःख दारिद्र्य परिहारार्थम् ऋणत्रय निवारणार्थम् साम्ब सदाशिवप्रसादेन सर्वाभीष्टसिद्ध्यर्थम् समस्त मङ्गलावाप्त्यर्थम् प्रदोषकाले साम्ब सदाशिवपूजाम् करिष्ये अप उपस्पृश्य आवाहितम् हरिद्रागणपतिम् यथास्थानम् प्रतिष्ठापयामि शोभनार्थे क्षेमाय पुनरागमनाय च
प्रदोषप्रधानपूजा घण्टापूजा
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलाञ्छनम्
कलशपूजा
कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदोऽपि अथर्वणः अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशाम्बु समाश्रिताः आयान्तु शिवपूजार्थम् दुरिदक्षयकारकाः गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिम् कुरु
ध्यानम् ध्याने चैतन्यमात्मानम् सर्वज्ञम् सर्वकारणम् व्याघ्रचर्माम्बरधरम् नीलग्रीवम् सुलोचनम् श्रीसाम्ब सदाशिवम् ध्यायामि आवाहये तुमाकान्तम् सद्यो जातादिमन्त्रकैः मुक्ता प्रवालसंयुक्तम् तप्तजाम्बूपरिश्रुते उपविष्टम् उमाकान्तम् स्फाटिके वृषवाहने गङ्गाधरम् चन्द्रमौळिम् व्यालयज्ञोपवीतिनम् श्रीसाम्ब सदाशिवम् आवाहयामि अनेकरत्नसंयुक्तम् मुक्तामणिविभूषितम् ध्यात्वा तेनैव रूपेण आसनम् परिकल्पये श्रीसाम्ब सदाशिवाय नमः आसनम् समर्पयामि पाद्यम् ददामि भगवन् भक्त्या तुभ्यम् महाप्रभो त्राहि माम् सर्वलोकेश मम पापम् च नाशय श्रीसाम्ब सदाशिवाय नमः पाद्यम् समर्पयामि पञ्चवक्त्राय देवाय पञ्चाक्षरस्वरूपिणे नानापरिमलैर्युक्तम् तुभ्यमर्घ्यम् ददाम्यहम् श्रीसाम्ब सदाशिवाय नमः अर्घ्यम् समर्पयामि कर्पूरचन्दनैर्युक्तम् निर्मलेन्दुकुशोदकम्
चन्द्रमौले मया दत्तम् गृहाणाचमनीयकम् श्रीसाम्ब सदाशिवाय नमः आचमनीयम् समर्पयामि शूलिनेश नमस्तुभ्यम् शङ्कराय नमोऽस्तु ते मध्वाद्यदति संयुक्तम् मधुपर्कम् च गृह्यता श्रीसाम्ब सदाशिवाय नमः मधुपर्कम् निवेदयामि मध्वाज्यशर्करायुक्तम् फलक्षीरसमन्वितम् पञ्चामृतम् प्रदास्यामि स्नानम् स्वीकुरु शङ्कर श्रीसाम्ब सदाशिवाय नमः पञ्चामृतस्नानम् समर्पयामि बालेन्दुशेखरोर्वीश सोमसूर्याग्निलोचन गन्धोदकम् मया नीतम् स्नानार्थम् प्रतिगृह्यताम् श्रीसाम्ब सदाशिवाय नमः गन्धोदकस्नानम् समर्पयामि नमः कैलासवासाय नमः कालान्धकाय च तोयम् शुद्धम् मया दत्तम् स्नानार्थम् प्रतिगृह्यताम् श्रीसाम्ब सदाशिवाय नमः शुद्धोदकस्नानम् समर्पयामि दिगम्बराय देवाय नमस्ते कृत्तिवासिने वस्त्रद्वयम् दुकूलम् च समाच्छादय शङ्कर श्रीसाम्ब सदाशिवाय नमः वस्त्रयुग्मम् समर्पयामि ब्रह्मसूत्रमिदम् ब्रह्मन् त्रिगुणात्मक वाचिदार्थप्रसिद्ध्यर्थम् उपवीतम् च गृह्यताम् श्रीसाम्ब सदाशिवाय नमः उपवीतम् समर्पयामि किरीटकटकम् चैव वलयम् हारकुण्डलम् गृहाणाभरणम् शम्भो शरणागतवत्सल श्रीसाम्ब सदाशिवाय नमः आभरणानि समर्पयामि श्रीगन्धम् कुङ्कुमोपेतम् कर्पूरेण समन्वितम् गृहाण सर्वदेवेश सद्यो जाताय ते नमः श्रीसाम्ब सदाशिवाय नमः गन्धम् समर्पयामि गिरिवल्लभगिरिपते गिरिजापतये नमः पुत्रपौत्राभिवृद्ध्यर्थम् अक्षतांश्च गृहाणभोः श्रीसाम्ब सदाशिवाय नमः अक्षतान् समर्पयामि नानाविधानि पुष्पाणि चम्बकादीनि सुवृतः मया दत्तानि सङ्गृह्य पुत्रपौत्रान् प्रवृद्धय श्रीसाम्ब सदाशिवाय नमः पुष्पाणि समर्पयामि
अङ्गपूजा ॐ शिवाय नमः शिवाय नमः पादौ पूजयामि ॐ सर्वाण्यै नमः शिवाय नमः गुल्फौ पूजयामि ॐ ईश्वर्यै नमः ईश्वराय नमः जङ्घे पूजयामि ॐ रुद्राण्यै नमः रुद्राय नमः जानुनी पूजयामि ॐ परमेश्वर्यै नमः परमेश्वराय नमः ऊरु पूजयामि ॐ पीताम्बरधारिण्यै नमः व्याघ्रचर्मधराय नमः कटिम् पूजयामि ॐ गौर्यै नमः गौरीपतये नमः जघनम् पूजयामि ॐ शङ्कर्यै नमः
शङ्कराय नमः नाभिम् पूजयामि ॐ जगदीश्वर्यै नमः जगदीश्वराय नमः उदरम् पूजयामि ॐ महेश्वर्यै नमः महेश्वराय नमः हृदयम् पूजयामि ॐ भवान्यै नमः भवाय नमः वक्षस्थलम् पूजयामि ॐ महादेव्यै नमः महादेवाय नमः स्तनौ पूजयामि ॐ त्र्यम्बकायै नमः त्र्यम्बकाय नमः सन्धौ पूजयामि ॐ त्रिपुरसुन्दर्यै नमः त्रिपुरारये नमः बाहून् पूजयामि ॐ शूलपाणिन्यै नमः शूलपाणये नमः हस्तान् पूजयामि ॐ कम्बुकण्ठ्यै नमः कालकण्ठाय नमः कण्ठम् पूजयामि ॐ भगवत्यै नमः भगवते नमः चिबुकम् पूजयामि ॐ सुवक्त्रायै नमः पञ्चवक्त्राय नमः मुखम् पूजयामि ॐ इन्दीवराक्ष्यै नमः त्रिनेत्राय नमः नेत्राणि पूजयामि ॐ रत्नताडङ्गधारिण्यै नमः सर्पकुण्डलधराय नमः कर्णौ पूजयामि ॐ सुनासायै नमः चम्बकनासाय नमः नासिकाम् पूजयामि ॐ कस्तूरीतिलकायै नमः भस्मपाण्डुराय नमः ललाटम् पूजयामि ॐ चूर्णकुन्तलधरायै नमः जडाधराय नमः शिरः पूजयामि ॐ चन्द्रशेखर्यै नमः चन्द्रशेखराय नमः जडाकलापम् पूजयामि ॐ सर्वेश्वर्यै नमः सर्वेश्वराय नमः सर्वाण्यङ्गानि पूजयामि नमः शिवाभ्याम् नवयौवनाभ्याम् परस्पराश्रिष्टवपुर्धराभ्याम् नगेन्द्रकन्यावृषकेतनाभ्याम् नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्धकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः